जादुई घड़ी
Die magische Uhr.
लियो एक घड़ी खोजता है जो उसे समय सही पढ़ने में मदद करती है.
Leo entdeckt eine Uhr, die ihm hilft, die Uhrzeiten richtig zu lesen.
अपनी यात्रा पर वो संख्याओं को सीखता है.
Auf seiner Reise lernt er die Zahlen kennen.
वो समय के उपयोग को सीखता है.
Er lernt den Gebrauch der Uhrzeit kennen.
वो मजेदार पात्रों से मिलता है.
Er trifft lustige Figuren.
पात्र उसे घड़ी समझने में मदद करते हैं.
Die Figuren helfen ihm, die Uhr zu verstehen.
लियो समय सीखकर खुश है.
Leo ist glücklich, die Uhrzeit zu lernen.
हर दिन वो घड़ी के साथ अभ्यास करता है.
Jeden Tag übt er mit der Uhr.
घड़ी उससे बात करती है.
Die Uhr spricht zu ihm.
ये उसे मिनटों को गिनना सिखाती है.
Sie lehrt ihn, die Minuten zu zählen.
वो बेहतर और बेहतर बन जाता है.
Er wird besser und besser.
उसके दोस्त प्रभावित हैं.
Seine Freunde sind beeindruckt.
वे उसकी प्रशंसा करते हैं.
Sie loben ihn.
लियो अच्छा महसूस करता है.
Leo fühlt sich gut.
घड़ी उसकी दोस्त बन जाती है.
Die Uhr wird sein Freund.
वो उसे समय की याद दिलाती है.
Sie erinnert ihn an die Zeit.
लियो घड़ी पर भरोसा करता है.
Leo vertraut der Uhr.
घड़ी के साथ समय की यात्रा जादुई है.
Die Zeitreise mit der Uhr ist magisch.
इंटरनेट कैफे में साहसिक यात्रा.
Abenteuer im Internetcafé.
अन्ना एक इंटरनेट कैफे जाती है और ईमेल और चैट की दुनिया को सीखती है.
Anna besucht ein Internetcafé und lernt die Welt der E-Mails und Chats kennen.
अन्ना एक नए दोस्त से मिलती है जिसका नाम रवि है.
Anna trifft einen neuen Freund namens Ravi.
रवि अन्ना को दिखाता है कि कैसे ईमेल लिखें.
Ravi zeigt Anna, wie man E-Mails schreibt.
अन्ना इंटरनेट द्वारा प्रदान की गई संभावनाओं से प्रभावित हैं.
Anna ist begeistert von den Möglichkeiten, die das Internet bietet.
वो संचार में अधिक आत्मविश्वासी महसूस करती है.
Sie fühlt sich sicherer beim Kommunizieren.
रवि अन्ना को ये भी दिखाता है कि इंटरनेट पर कैसे सर्फ करें.
Ravi zeigt Anna auch, wie man im Internet surft.
अन्ना चकित होती है कि कितनी जानकारी सुलभ है.
Anna ist erstaunt, wie viel Wissen zugänglich ist.
वो अपनी गृहकार्य के लिए इंटरनेट का उपयोग करना शुरू करती है.
Sie beginnt, das Internet für ihre Hausaufgaben zu nutzen.
रवि और अन्ना अक्सर इंटरनेट पर चैट करते हैं.
Ravi und Anna chatten oft über das Internet.
वे एक दूसरे के साथ दिलचस्प वेब पेज भी साझा करते हैं.
Sie teilen sich auch interessante Webseiten miteinander.
अन्ना नई तकनीकों के बारे में बहुत कुछ सीखती है.
Anna erfährt viel über neue Technologien.
अब वो बेहतर समझती है कि ईमेल और चैट सिस्टम कैसे काम करते हैं.
Sie versteht jetzt besser, wie E-Mail und Chat-Systeme funktionieren.
रवि अन्ना की तकनीकी सवालों में मदद करता है.
Ravi hilft Anna bei ihren technischen Fragen.
अन्ना और रवि अच्छे दोस्त बन जाते हैं.
Anna und Ravi werden gute Freunde.
हर दिन वे कुछ नया साथ में सीखते हैं.
Jeden Tag lernen sie etwas Neues zusammen.
अब अन्ना को अपनी कंप्यूटर क्षमताओं पर अधिक भरोसा है.
Anna hat jetzt mehr Vertrauen in ihre Computerfähigkeiten.
वो अधिक सीखने के लिए उत्सुक है.
Sie freut sich darauf, noch mehr zu lernen.
अन्ना जल्द ही एक ब्लॉग शुरू करने की योजना बना रही है.
Anna plant, demnächst einen Blog zu starten.
उसका इंटरनेट कैफे में साहसिक कार्य उसे प्रेरणा दे गया.
Ihr Abenteuer im Internetcafé hat sie inspiriert.
बड़ा खाना पकाने का मुकाबला.
Das große Kochduell.
टॉम एक खाना पकाने की प्रतियोगिता में भाग लेता है और उसे एक अंतर्राष्ट्रीय पकवान बनाने का काम मिलता है.
Tom nimmt an einem Kochwettbewerb teil und hat die Aufgabe, ein internationales Gericht zuzubereiten.
प्रतियोगिता के दौरान वो विदेशी सामग्री और उनकी तैयारी के बारे में अधिक जानता है.
Im Laufe des Wettbewerbs erfährt er mehr über exotische Zutaten und deren Zubereitung.
यूरोप के माध्यम से सड़क यात्रा.
Road trip durch Europa.
लिसा और मैक्स एक अविस्मरणीय सड़क यात्रा यूरोप के माध्यम से योजना बना रहे हैं.
Lisa und Max planen einen unvergesslichen Roadtrip durch Europa.
वे संभावित यात्रा स्थलों पर चर्चा कर रहे हैं.
Sie diskutieren mögliche Reiseziele.
लिसा पेरिस की वास्तुकला से प्यार करती है.
Lisa liebt die Architektur von Paris.
मैक्स स्विट्जरलैंड में पहाड़ देखना चाहता है.
Max möchte die Berge in der Schweiz sehen.
वे यात्रा के लिए अपने सामान पैक कर रहे हैं.
Sie packen ihre Sachen für die Reise.
Lisa उन तस्वीरों के बारे में सोच रही है, जिन्हें वो लेगी.
Lisa denkt an die Fotos, die sie machen wird.
Max यात्रा की मार्ग जांच रहा है.
Max untersucht die Fahrtroute.
वे सुबह में अपनी यात्रा शुरू करते हैं.
Sie beginnen ihre Reise am Morgen.
Paris ne unhe turant mohit kar diya.
Paris begeistert sie sofort.
Ve Eiffel Tower jate hain.
Sie besuchen den Eiffelturm.
Agla gantavya Switzerland hai.
Das nächste Ziel ist die Schweiz.
Drishya adbhut hain.
Die Landschaft ist atemberaubend.
Ve ek choti car mein yatra kar rahe hain.
Sie fahren mit einem kleinen Auto.
Switzerland mein bhojan mehenga hai.
Essen in der Schweiz ist teuer.
Pahad barf se dhake hain.
Die Berge sind mit Schnee bedeckt.
Lisa apni fursat mein chitra banati hai.
Lisa malt in ihrer Freizeit.
Max drishya ki tasveere leta hai.
Max fotografiert die Landschaft.
Sham ko ve ek campfire banate hain.
Am Abend machen sie ein Lagerfeuer.
Road trip ne Max aur Lisa ko aur kareeb la diya.
Der Road trip bringt Max und Lisa näher zusammen.
Digital badlav.
Der digitale Wandel.
Ek tez tarrar duniya mein Paul digital badlav ke prabhavon ka sanchar aur media par anveshan karta hai.
In einer schnelllebigen Welt erkundet Paul die Auswirkungen des digitalen Wandels auf Kommunikation und Medien.
Wo digital sanchar mein vibhinn drishtikon aur navacharon ka adhyayan karta hai.
Er betrachtet verschiedene Perspektiven und Innovationen in der digitalen Kommunikation.
Media ke badlav ke karan log nayi tarikon se jankari ka upbhog karte hain.
Durch den Wandel der Medien konsumieren Menschen Informationen auf neue Weise.
Paul networking ki sambhavnaon se mugad hain.
Paul ist fasziniert von den Möglichkeiten der Vernetzung.
Digital sanchar vyavsay model ko badal raha hai.
Die digitale Kommunikation verändert Geschäftsmodelle.
Companiyon ko prasangik bane rehne ke liye badlav ke anusar khud ko dhalna hoga.
Unternehmen müssen sich dem Wandel anpassen, um relevant zu bleiben.
Paramparik sanchar mein natakiya roop se badlav aaya hai.
Die traditionelle Kommunikation hat sich drastisch verändert.
Social media ne nayi sanchar sambhavnaye paida ki hain.
Die sozialen Medien haben neue Kommunikationsmöglichkeiten erschaffen.
Log pehle se adhik achhi tarah se jude hue hain.
Menschen sind stärker vernetzt denn je.
Dursanchar ne samajik samvad ki aadaton ko badal diya hai.
Telekommunikation hat die Art und Weise der sozialen Interaktion verändert.
Paul lagatar navintam takniki pragati ko dekhta hai.
Paul beobachtet ständig die neuesten technologischen Fortschritte.
Uski ruchi vishesh roop se kritrim buddhimatta ki or hai.
Sein Interesse gilt vor allem der künstlichen Intelligenz.
Wo manta hai ki kritrim buddhimatta kai udyogon mein kranti la sakti hai.
Er glaubt, dass künstliche Intelligenz viele Industrien revolutionieren wird.
Kampaniyon ke liye is kshamta ka upyog karna avashyak hai.
Es ist entscheidend für Unternehmen, dieses Potenzial zu nutzen.
Paul ke paas ek digital bhavishya ki drishti hai.
Paul hat eine Vision von einer digitalisierten Zukunft.
Wo aashwast hai ki pradyogiki jeevan ko sudhar sakti hai.
Er ist überzeugt, dass Technologie das Leben verbessern kann.
Digital tool vaishvik samvad aur sahyog ko saksham banate hain.
Digitale tools ermöglichen globalen Austausch und Zusammenarbeit.
Booked Clubhouse.
Das geheime Clubhouse.
Ek doston ka samuh ek purana clubhouse khojta hai, jahan ve chitrakla se lekar robotics tak anek shauk aazmate hain.
Ein Freundeskreis entdeckt ein altes Clubhouse, in dem sie eine Vielzahl von Hobbys ausprobieren, von Malerei bis hin zu Robotik.
Ve avkash gatividhiyon aur vyaktigat ruchiyon ke mahatva par vichar karte hain.
Sie reflektieren über die Bedeutung von Freizeitgestaltung und persönlichen Interessen.
Besuchen Sie unsere App unter synapselingo.de.